श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. कालपर्यंत 20व्या ओळीवर विश्लेषण निरूपण सुरू होतं. नुसधे मुख जैसे देखी जतसे दर्पण मिसे, वायाची देखणे ऐसे गमो लागे, जे तोंड आरशामध्ये स्वतःला पाहतं, म्हणजे तोंडाचं बिंब आरशातल्या प्रतिबिंबाला पाहतं. आरशातलं प्रतिबिंब हे काहीच उपयोगाचं नाही, कारण ते काही करू शकत नाही, ते बोलू शकत नाही, ते पाहू शकत नाही, ते ऐकू शकत नाही, ते काहीच करू शकत नाही. ते फक्त प्रतिबिंब आहे आणि ते वायाचं आहे किंवा व्यर्थ आहे असे वाटू लागते. पण दृष्टा दृश्य दर्शन, याच्यामधला दृष्टा याच्यामधलं दृश्य हे वेगळ्या प्रकारचं आहे, हे पूर्णत्वाचं आहे. दृष्टा म्हणून जो आत्मा पाहण्याची क्रिया करतो किंवा दर्शन करतोय, ज्या दृश्याचं करतोय, ते दृश्यसुद्धा आत्ममय आहे. म्हणून त्या दृश्याला सुद्धा दृष्टा होता येते आणि या दृष्ट्याला दृश्य होता येते. अशा प्रकारचा भाव 20व्या ओवीच्या माध्यमातून माऊलींनी चांगदेवांना प्रकट केलेला आहे. आज त्याच्या पुढे जाऊन त्या त्रिपुटीबद्दल माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना काय सांगतात ते 21व्या ओवीच्या माध्यमातून आपण ऐकूया. सुरू करूया आजचा भाग. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. चांगदेव पासष्टीची 21वी ओवी घ्यायला सुरुवात करू. तैसे नवचता भेदा संवित्ती गमे त्रिधा, हेची जाणे प्रसिद्धा उपपत्तीया. तैसे न वचता भेदा संवित्ती गमे त्रिधा, हेची जाणे प्रसिद्धा उपपत्ती इया. चांगदेवांना सांगत आहे की तैसे भेदभावाला थारा न देता, अशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला थारा न देता ज्ञान तीन प्रकारचे आहे असे जाणवते. कसे? दृष्टा म्हणून, दृश्य म्हणून आणि दर्शन म्हणून. ज्ञान जाणवते म्हणजे ज्ञान फाकते. दृष्टा म्हणून, दर्शन म्हणून आणि दृश्य म्हणून हे तीन प्रकारे जाणवते असे वाटते. हे चांगदेवा, तूही सर्वांना माहीत असलेली उपपत्ती समजून घे आणि याचा पुन्हा विचार कर. हेची जाणे प्रसिद्धा उपपत्ती या. उपपत्ती म्हणजे प्रमेय. सर्वांना माहीत आहे बरं का, पण कोणी आचरणात आणत नाही. पहिलं तर कळत नाही आणि कळायला तर वळत नाही. तर हे आचरणात येईपर्यंत हे कळणार नाही, म्हणून याचा पुन्हा पुन्हा विचार कर. या ओळीमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांना असा उपदेश करत आहे की आत्मा म्हणजे दृष्टा, जगत म्हणजे दृश्य आणि जी प्रोसेस आहे जगाचे स्वरूप करण्याची हे दर्शन, याच्यामध्ये भेद नाही. तैसे न वचता भेदा संवित्ती गमे त्रिधा, यांच्यामध्ये जर भेद असेल तर मग ती संवित्तीच नाही, म्हणजे तो ज्ञान प्रकाशच नाही. ज्ञान प्रकाश असेल तर मग हे दर्शन दृष्टा आणि दृश्य ही जी त्रिपुटी आहे याच्यामध्ये भेद राहणारच नाही. जो दृष्टा आहे तोच दृश्य झाला आणि त्याचेच दर्शनही होते. म्हणून दृष्टा दृश्य दर्शन हे आत्मदृष्टीने जर पाहिले तर हे एकच आहेत. आत्मदृष्टीने म्हणजे जो आत्मसाक्षात्कारी गुरु असेल किंवा आत्मज्ञानी असेल किंवा ज्याला आत्मसाक्षात्कार घडून आला असेल त्याला सर्वत्र आत्माच दिसेल. आणि तो सर्वत्र आत्मा कशामुळे दिसेल? संवित्तीमुळे दिसेल, ज्ञानप्रकाशामुळे दिसेल. आणि तो ज्ञानप्रकाश असेल तरच मग ही त्रिपुटी, दृष्टा, दर्शन आणि दृश्य ही त्रिपुटी संपुष्टात येईल आणि उरेल तो परमात्मा. ही त्रिपुटीच नाही, केवळ एकच एक आत्मतत्व सर्वत्र आणि सर्वव्याप्त आहे. त्यामुळे दृष्टा, दृश्य, दर्शन हे वेगवेगळे उरतच नाही. मागच्या ओव्यांमध्ये सांगितलेल्या दृष्टांतांप्रमाणे तो सुताचा गुंडाळा नाही का, त्या सुताच्या गुंडीमध्ये आत बाहेर एक सुतच भरलेलं आहे. दागिण्यामध्ये आत बाहेर एक सोनच भरलेलं आहे. मटक्यामध्ये आत बाहेर एक मातीच भरलेली आहे. किंवा आरशामध्ये दिसणारे प्रतिबिंब, बिंब आणि दर्शन क्रिया या त्यांच्यामध्ये जर भेद नसेल तरच मग ती संवित्ती आहे. पण भौतिक स्वरूपाचा जो आरसा आहे त्याच्यामध्ये हे सगळे भेद आहे, म्हणून तिथे संवित्ती काम करत नाही. आपणच दृष्टा, आपणच दृश्य आणि आपणच दर्शन आहोत खऱ्या अर्थाने. आरसा जर काढून घेतला आणि आरसा जर नसला की मग दृष्टा कुठला, दृश्य कुठलं आणि दर्शन कशाचं? मग आपण आपल्या ठाई अखंड असतो, नाही का? जो दृष्टा पाहणारा असतो तो तर असतो, बाकी सर्व गोष्टी हरपतात. बिंब, प्रतिबिंब आणि ते दर्पण हे सगळं काहीच राहत नाही आणि फक्त आपणच आपण तिथे उरतो. मग मीच जर माझ्या स्वरूपामध्ये उरतो तर मीच अखंड असतो, तसाच तो परमात्माही अशी त्रिपुटी धारण करतो. पण तो परमात्मा हा अखंडचा अखंडच असतो. आणि असं का होते? मग तो परमात्मा अशी त्रिपुटी धारण का करतो? तर त्याचं उत्तर काय आहे? मला आनंद होतो म्हणून. अज्ञानी जीवाला मी देह आहे याचा आनंद होतो आणि ज्ञानी जीवाला मी आत्मा आहे याचा आनंद होतो. अज्ञानी जीवाला मी देह आहे, देहाचे अवयव माझे आहे, देह आणि अवयव यांच्यामुळे अनुकूलता किंवा प्रतिकूलता येते, थंडी, उष्णता, पाण्याने भिजणे, वाऱ्याने धूळ उडणे इत्यादी इत्यादी अनेक गोष्टींनी देहाला त्रास होतो, बाधा होते, म्हणून त्या गोष्टी प्रतिकूल वाटतात. पण थंडीत उब, भिजलेले अंग, अवयव वाऱ्याने कोरडे होणे हे सगळं अनुकूल वाटते, यात आनंद वाटतो. म्हणजे आपल्या आवडी नावडी या सगळ्या होत असताना सुख आणि दुःख अनुभवायला येते. राग, द्वेष, सुख, दुःख हे सगळे कोणाचे गुणधर्म आहे? हे सगळेच्या सगळे त्या आत्म्याचे, त्या मनाचे गुणधर्म आहे. मनाला जे अनुकूल वाटेल त्यामुळे सुख आणि मनाला प्रतिकूल वाटेल त्यामुळे दुःख होत असते. म्हणजे आता याचा अर्थ काय झाला? की जे सुख आणि दुःख होते, अनुभवाला येते, भासते, ते सगळे मनामुळे होते किंवा मनच या सुख दुःखाचे मूळ कारण आहे. वास्तविक पाहता सर्वत्र सर्वांच्या ठाई जर मीच आत्मस्वरूपाने भरून आहे तर मग आनंद का होत नाही? किती गहन प्रश्न आहे. की जर मी परमात्मा, मीच दृष्टा किंवा मीच दृश्य आणि ज्याला पाहायची ती क्रियासुद्धा मीच असं जर आहे आणि सर्वत्र तो परमात्माच व्याप्त आहे, मग सगळीकडे आनंदच आनंद का होत नाही? कारण तो आत्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, तिथे आनंदाखेरीज दुसरं काहीच नाही आहे. आणि तो आनंद लौकिक आनंद नाही आहे, तो वेगळ्या प्रतीचा आनंद आहे जिथे खेदाला काही कारणच नाही, जिथे दुःख नाही, जिथे खेद नाही, जिथे कसल्याच प्रकारची उणीव नाही. असा आनंदाचा पूर जिथे लोटतो सर्वजण मग ते आनंदीच का होत नाही? सर्वांच्या अंतर्यामी तर तो आत्मा आहे. तर त्याचं कारण असं आहे, या अज्ञानाच्या उपाधीमुळे. अज्ञानाची उपाधी काय आहे? फक्त साधी उपाधी आहे बरं अज्ञानाची, आणि तेवढीच साधी ज्ञानाची पण आहे. ज्ञानाची उपाधी काय आहे? मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे. आणि अज्ञानाची उपाधी काय आहे? मी हा देह आहे. अहंकाराने लिप्त झालेला देह, 36 तत्वांनी बनलेला देह. या देहालाच जेव्हा आपण स्वतःच स्वरूप मानतो तेव्हा आपण त्या खोट्या उपाधीमध्ये असतो. ती उपाधी अज्ञानाने निर्माण झालेली आहे. ज्ञानेश्वरीतून आपण जे शिकलो, जे ऐकायला मिळालं, त्याप्रमाणे कशी थिअरी आहे ती? आत्मा हा परमात्म स्वरूप आहे. या देहामध्ये त्या परमात्म्याचं चैतन्य म्हणून आत्मा नांदत असतो आणि त्याचं प्रतिबिंब त्याला जीव आपण म्हणतो. आणि तो जीव या शरीरामध्ये बांधला गेलेला आहे. कसा बांधला गेलेला आहे? आपला जो कार्मिक अकाउंट आहे, प्रारब्ध कर्मभोग, कितीतरी जन्मांचे प्रारब्ध कर्मभोग, ज्या ज्या प्रकारचे आपण कर्म केलेले आहेत त्या त्या प्रकारचे ते कर्मबंध आपल्याला पडले आणि ते कर्मबंध उपभोगण्यासाठी आपण इथे जन्म घेतलेला. आता क्षेत्र क्षेत्रज्ञ या विचारामध्ये क्षेत्राचा विचार करू, किंवा प्रकृती पुरुष या सांख्ययोगामध्ये त्या प्रकृतीचा विचार करू. प्रकृती किंवा देह किंवा हे शरीर हे 36 तत्वाचं आहे. 36 तत्वांमध्ये ज्या पंचतत्वाचं हे शरीर बनलं आहे, 5 धातूंचं, क्षितिजल पावक गगन समीरा, रामायणामध्ये सुंदर एक चौपाई असते, क्षितिजल पावक गगन समीरा पंचतत्व यह अधम शरीरा, रामचरित माणसामध्ये आलेलं आहे. आणि आपल्याला ही सर्वांना माहितच आहे हे 5 तत्व, माती, पाणी, हवा, आकाश आणि अग्नी, हे पंचतत्वाचं हे शरीर बनलेलं आहे. हे झाले 5. त्यानंतर 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये. 5 ज्ञानेंद्रियांचे विषय, 5 कर्मेंद्रियाचे विषय, असे म्हणून झाले 25. मन बुद्धी अहंकार असे झाले 28. मग इच्छा द्वेष वगैरे वगैरे हे 35 होतात. आणि या सर्वांच्या वरचं आवरण जे यांना सगळं धारण करून असते त्याला म्हणतात संघात. असे हे 36 तत्व. त्यापैकी मन बुद्धी अहंकार हे असे तत्व आहेत जे या शरीराला बांधतात, या शरीराला बंधन करणारे कर्म निर्माण करतात आणि कर्माचे निर्णय बंधन निर्माण करतात. मन क्षणोक्षणी बुद्धीच्या मार्फत असे असे कर्म करायला भाग पाडते की ज्याचं फळ जन्मोजन्मी भोगावं लागते. आणि ही अज्ञानजन्य उपाधी, या अज्ञानजन्य उपाधीमुळे जीव अधिक अधिक बांधल्या जातो. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी गुणातीत योगाच्या अध्यायामध्ये आणखीन विस्तृत सांगितलं की असं समजू नका की नुसते आम्ही सात्विक कर्म केले म्हणजे आमचं सगळं बरं होईल. सात्विक कर्म करून ज्या सत्वगुणामुळे चांगले कर्म आपण करतो त्याचं फळसुद्धा भोगण्यासाठी परत जन्म घेणे आहेच. सात्विक कर्माची उपाधी किंवा बंध या देहाला या जीवाला बंध कसा निर्माण होतो सात्विकामुळे? सात्विक गुणांमुळे निर्माण होतो. मी ज्ञानी आणि मीच सगळ्यात योग्य आणि मीच सुखी. मी ज्ञानी आणि मी सुखी असा बंध निर्माण होतो, त्यामुळे परत परत जन्म घ्यावा लागतो. तामसी गुणाचं तर काही विचारूच नका, रजगुणाचं पण विचारू नका. तर या सर्व गुणांमुळे बंध पडतो आणि बंध पडल्यामुळे त्या बंधामुळे जे प्रारब्ध कर्म जुळलेत ते भोगण्यासाठी आपण इथे येतो आणि आपण तेच भोगत राहतो. आणि मन आपल्याला अनुकूल गोष्ट असेल तर सुखी होते आणि प्रतिकूल गोष्ट असेल तर दुखी होते. आणि जिथे या परमानंदाची गोष्ट करतोय आपण, ज्या त्रिपुटी गेल्यानंतर जो आत्मा शिल्लक असतो, परमात्मा शिल्लक असतो, त्याच्या चैतन्यामुळे जे सच्चित आनंद स्वरूप आहे, ते सच्चित आनंद स्वरूप उपभोगाला मिळायला पाहिजे. ते उपभोगणे तर फार लांबची गोष्ट राहिली, पण ते मन आपल्याला सुख आणि दुःख या मोहातच गुरफटून टाकते. अज्ञानाच्या उपाधीने जगातील विविध गोष्टी आम्ही पाहतो आणि म्हणून आम्हाला भेद दर्शन होते. कायमस्वरूपी भेदभाव आपल्याला दिसून पडतो आणि त्यामुळे बरे वाईट, माझं बरं माझं वाईट. आणि नेहमी माणसाचा प्रयत्न असतो की त्याच्यासाठी जे काही प्रतिकूल झालं किंवा त्याच्या मनाच्या विरुद्धात जर झालं तर त्याचा दोष दुसऱ्यांवर देण्याचा प्रयास नेहमी सुरू असतो माणसाचा. कधीच माणूस असं म्हणत नाही की हे जे काही झालं ते माझ्या प्रारब्ध कर्माचा फळ आहे किंवा यासाठी मी जबाबदार आहे किंवा माझ्या क्रिया किंवा माझे कर्म जिम्मेदार आहे असं कधी म्हणतच नाही. जर माझं काही वाईट झालं असेल, छोटंसं जरी वाईट झालं असेल, तर लगेच त्याचा दोष दुसऱ्यांच्या शोल्डरवरती, दुसऱ्यांच्या खांद्यावरती द्यायला तत्पर असतो. आणि ही अज्ञानाची उपाधी आहे. त्याचप्रमाणे जर एखादी गोष्ट चांगली घडली असेल, अनुकूल घडली असेल, तर त्याबद्दलचा दंभ सगळ्या गावाला मिरवून मिरवून सांगतो की मी असं केलं त्यामुळे हे असं झालं, माझ्यामुळे हे पॉझिटिव्ह झालं, माझ्यामुळे हे असं घडून आलं, मी, त्या मीचा अहंकार इतका भयंकर असतो, इतका आतमध्ये शिरला असतो आणि इतका सूक्ष्म असतो, इतका सूक्ष्म असतो की आपण कधी ती रेष ओलांडली हे दृष्टीसच पडत नाही, आपल्याला जाणवत सुद्धा नाही. म्हणून नेहमी सतर्क राहणे आवश्यक असते. म्हणून मागेही कुठल्या तरी एका भागामध्ये मी बोललो होतो, रात्री झोपायच्या आधी विचार करून पहा की आज मी दिवसभरात मी किती वेळा म्हटलं, मीचा उच्चार, मी किंवा माझे या शब्दांचा उच्चार मी किती वेळा केला. नुसता उच्चार करणे वेगळी गोष्ट आहे, पण त्याचा क्रेडिट घेणे किंवा दंभ बाळगणे ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि असं आपल्या हातून न कळत घटित होत असते. चुकूनही असं घडू नये याची खबरदारी घ्यावी, तेव्हा त्या चित्ताची पवित्रता निर्माण होते. आणि ही अज्ञानाची उपाधी ज्याच्यामुळे त्या आत्मस्वरूपाचा आनंद आपण कधी घेऊ शकत नाही. आणि खूप आनंद असतो त्यात. जेव्हा जेव्हा आत्मस्वरूपाशी आपण एक रूप होऊ तेव्हा तेव्हा ती आनंदाची पराकाष्ठा असते, परमसीमा असते. आणि तसा आनंद आपल्याला उपभोगालाच मिळत नाही. दुर्दैवाने आपण या संसारामध्ये गुरफटलो आणि संसारातील सर्व बाबींना आपण स्वतःशी समजतो आणि मीच करतो, मीच करता, करता पुरुष मी आहे, करता करणारा मी आहे आणि माझ्यामुळेच हे असं झालं, माझ्यामुळेच ते तसं झालं. वाईट झालं असेल तर त्याचा दोष घेणे ते तोसुद्धा अहंकारच आहे. एखादी गोष्ट वाईट घडली असेल त्यासाठी मी जबाबदार आहे आणि त्यासाठी डोकं पिटत बसणे, रडत बसणे हा पण अहंकाराचाच भाग आहे, बरं का. म्हणून बरं झालं किंवा वाईट झालं जर तो एक परमात्माच करवीत आहे, जर ती प्रकृतीच करणारी आहे, त्या निसर्गाने हे सगळं केलेलं आहे, तर मग मी कुठे आलो त्यात. मी तर साक्षीभावात आहे ना, मी तर दृष्टा आहे. म्हणून दृष्टाभाव हा निरंतर साधायचा असतो. कायमस्वरूपी आपण दृष्टेपणात राहू अशी जाणीव होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ती जाणीव होण्यासाठी, त्यासाठी निरंतर प्रयास, निरंतर अभ्यास करायला लागतो. एक सहज सोपा अभ्यास म्हणजे ध्यानाचा आहे. नियमित सकाळ संध्याकाळ जर ध्यान होत असेल, नियमित जर ध्यान होत असेल, तर आपोआप हळूहळू हळूहळू आपल्या या चुका आपल्याला दिसू लागतात. आणि जेव्हा जेव्हा आपल्या चुका आपल्याला दिसू लागतात, समजायचं की आपली आध्यात्मिक प्रगती व्हायला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्यांच्या चुका न दिसता आपल्याला स्वतःच्या चुका दिसत असतील तर मग आपली आध्यात्मिक प्रगती व्हायला सुरुवात झालेली आहे, असं हे एक आपल्यासाठी एक इंडिकेटर आहे. तैसे न वचता भेदा संवत्ती गमे त्रिधा. तसे भेदभावाला थारा न देता, भेदभावाच्या नादी न लागता त्या संवित्तीचा अनुभव घ्यायला पाहिजे. संवित्ती गमे त्रिधा, ही संवित्ती हा ज्ञानप्रकाश तीन प्रकारचा झाला असं जाणवतो, पण हा तीन प्रकारचा नाही आहे ह्याची जाणे प्रसिद्धा उपपत्ती या. चांगदेवा ही प्रसिद्ध उपपत्ती आहे, प्रसिद्ध थेरम आहे, प्रसिद्ध प्रमेय आहे. प्रमेय काय आहे की दृष्टा, दर्शन आणि दृश्य ही तिन्ही वेगवेगळे नसून हे तिन्ही एकत्र एकच आहे. आणि जेव्हा हा अनुभव येतो तेव्हा आपल्याला सर्व जगात एक आत्माच भरलेला आहे असं दिसून येते. वेळेमर्यादा पोटी आज आपण 21वी ओवी इथे थांबवतो. त्याचा उर्वरित भाग आपण उद्या घेऊया. तत्पूर्वी त्या ओवीचा पुनरुच्चार. तैसे न वचता भेदा संवित्ती गमे त्रिधा हेची जाणे प्रसिद्धा उपपत्तीया. त्या भेदभावाला थारा न देता अशी संवित्तीचा असा प्रकाश असावा की दृष्टा, दृश्य, दर्शन हे तिन्ही आपल्याला एक दिसायला पाहिजे. आणि जर हे एक दिसत असतील तर परमात्मा काही वेगळा इथे प्रकट होण्याची गरज नाही, तो तिथेच परमात्मा आहे. हे चांगदेवा ही प्रसिद्ध उपपत्ती आहे ही समजून घे. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.